ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಉವಾಚ
ಪುತ್ರೀ ಚ ದ್ವಿತೀಯಂ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೀ ತೃತೀಯಂ ಚಂದ್ರಘಂಟೇತಿ ಕೂಷ್ಮಾಂಡೇತಿ ಚತುರ್ಥಕಂ
ಪಂಚಮಂ ಸ್ಕಂದಮಾತೇತಿ ಷಷ್ಠಂ ಕಾತ್ಯಾಯನೀತಿ ಚ ಸಪ್ತಮಂ ಕಾಲರಾತ್ರೀತಿ ಮಹಾಗೌರೀತಿ ಚಾಷ್ಟಮಂ
ನವಮಂ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರೀ ನವದುರ್ಗಾಃ ಪ್ರಕೀರ್ತಿತಾ ಉಕ್ತಾನ್ಯೇತಾನಿ ನಾಮಾನಿ ಬ್ರಹ್ಮಣೈವ ಮಹಾತ್ಮನಾ
ಅಗ್ನಿನಾ ದಹ್ಯಮಾನಸ್ತು ಶತ್ರುಮಧ್ಯೇ ಗತೋರಣೇ ವಿಷ್ಮೇ ದುರ್ಗಮೇ ಚೈವ ಭಯಾರ್ತಾಃ ಶರಣಂ ಗತಾಃ
ತತೇಷಾಂ ಜಾಯತೆ ಕಿಂಚಿ ದಶುಭಂ ಮರಣಸಂಕಟೆ ನಾಪದಂ ತಸ್ಯ ಪಶ್ಯಾಮಿ ಶೋಕ ದುಃಖ ಭಯಂ ನಹಿ
ಯೈಸ್ತು ಭಕ್ತ್ಯಾ ಕೃತಾನೂನಂ ತೇಷಾಂ ವೃದ್ಧಿ ಪ್ರಜಾಯತೆ ಯತ್ವಾಂ ಸ್ಮರತಿ ದೇವೇಶಿ ರಕ್ಷಸೆ ತಾನ್ ಸಂಶಯಃ
ಚಾಮುಂಡಾ ವಾರಾಹಿ ಮಹಿಷಾಸನ ಇಂದ್ರೀ ಗಜ ಸಮಾರೂಢಾ ವೈಷ್ಣವೀ ಗರುಡಾಸನ
ಮಾಹೇಶ್ವರಿ ವೃಷಾರೂಢಾ ಕೌಮಾರಿ ಶಿಖಿ ವಾಹನ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪದ್ಮಾಸನ ದೇವಿ ಪದ್ಮಹಸ್ತಾ ಹರಿಪ್ರಿಯ
ಶ್ವೇತರೂಪುಧರಾ ದೇವಿ ಈಶ್ವರೀ ವೃಷುವಾಹನ ಬ್ರಾಹ್ಮೀ ಹಂಸ ಸಮಾರೂಢಾ ಸರ್ವಾಭರಣಭೂಷಿತಾ
ಇತ್ಯೇತಾ ಮಾತರಃ ಸರ್ವಾ ಸರ್ವಯೋಗ ಸಮನ್ವಿತಾ ನಾನಾಭರಣ ಶೋಭಾಢ್ಯಾ ನಾನಾರತ್ನೋಪಶೋಭಿತಾ
ದೃಶ್ಯಂತೆ ರಥಮಾರೂಢಾ ದೇವ್ಯಃ ಕ್ರೋಧ ಸಮಾಕುಲಾ ಶಂಖಂ ಚಕ್ರಂ ಗದಾಂ ಶಕ್ತಿಂ ಹಲಂಚ ಮುಸುಳಾಯುಧಂ
ಖೇಟಕಂ ತೋಮರಂ ಚೈವ ಪರಶುಂ ಪಾಶಮೇವ ಚ ಕುಂತಾಯುಧಂ ತ್ರಿಶೂಲಂ ಚ ಶಾರಂ ಆಯುಧಮುತ್ತಮಂ ದೇಹನಾಶಾಯ ಭಕ್ತಾನಾಂ ಭಯಾಯ ಚ ಧಾರಯಂತ್ಯಾಯುಧಾನಿತ್ಥಂ ದೇವಾನಾಂ ಚ ಹಿತಾಯ ವೈ
ನಮಸ್ತೆಸ್ತು ಮಹಾರೌದ್ರೆ ಮಹಾಘೋರ ಪರಾಕ್ರಮೇ ಮಹಾಬಲೆ ಮಹೋತ್ಸಾಹೇ ಮಹಾಭಯ ವಿನಾಶಿನಿ
ಧಾಹಿ ಮಾಂ ದೇವಿ ದುಷ್ಪ್ರೇಕ್ಷೇ ಶತ್ರೂಣಾಂ ಭಯವರ್ಧಿನಿ ಪ್ರಾಚ್ಯಾಂ ರಕ್ಷತು ಮಾಮೈಂದ್ರಿ ಆಗ್ನೇಯಾಮಗ್ನಿದೇವತಾ
ದಕ್ಷಿಣೇವತು ವಾರಾಯಿ ನೈಋತ್ಯಾಂ ಖಡ್ಗಧಾರಿಣಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾಂ ವಾರುಣಿ ರಕ್ಷೇತ್ ವಾಯವ್ಯಾಂ ಮೃಗವಾಹಿನಿ
ದಿಕ್ಷ್ಯಾಂ ಪಾತು ಕೌಮಾರಿ ಐಶಾನ್ಯಾಂ ಶೂಲಧಾರಿಣಿ ಊರ್ಧ್ವಂ ಬ್ರಹ್ಮಾಣಿ ಮೇ ರಕ್ಷೇ ದಧಸ್ತಾದ್ ವೈಷ್ಣವೀ ತಥಾ ಏವಂ ದಶ ದಿಶೋ ರಕ್ಷೇ ಚಾಮುಂಡಾಶ ವಾಹನಾ ಜಯಾ ಮೇ ಜಾಗ್ರತಃ ಪಾತು पातु पृष्ठतः। अचिता वाम पार्श्वे तु दक्षिणे चापराजिता, शिखा मुद्योतिनी रक्षे तुमा मूर्धनि व्यवस्थिता।
माला धरी ललाटे च भ्रुवौ रक्षेत् यशस्विनी, त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके।
शङ्किनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी, कपोलौ कालिका रक्षे कर्णमूले तु शाङ्करी।
नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका, अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती।
दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका, घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके। कामाक्षी चिबुकं रक्षे वाचं मे सर्वमङ्गला, ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी। बहिर्कण्ठे नलिकां नलकूबरी, स्कन्धयो खड्गिनी रक्षे बाहु मे वज्रधारिणी।
हस्तयो दण्डिनी रक्षे दम्बिका चाङ्गुलीषु च, नखाञ्चूलेश्वरी रक्षे कुक्षौ रक्षे तुलेश्वरी।
स्तनौ रक्षे महादेवी मनः शोक विनाशिनी, हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी।
नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यं गुह्येश्वरी, तथा पूतना कामिका मेत्रं गुदे महिषवाहिनी।
कट्यां भगवती रक्षेत् जानुनी विन्ध्यवासिनी, जङ्घे महाबला रक्षेत् सर्वकामप्रदायिनी। गुल्फयो नारसिंह च पादपृष्ठे तु तेजसी, पादाङ्गुलिषु श्रीरक्षेत् पादाधस्थलवासिनी। नखान्दष्ट्रा कराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी, रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी, तथा
रक्तमज्जावसामांसान्यस्ति मेदांसि पार्वती, अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तञ्च मुकुटेश्वरी।
पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा, ज्वालामुखी नखज्वाला मभेद्या सर्वसन्धिषु।
शुक्रं ब्रह्माणि मे रक्षे छायां छत्रेश्वरी, तथा अहङ्कारं मनोबुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी।
प्राणापानौ तथा ज्ञान मुदानं च समानकम्, वज्रहस्ता च मे रक्षेत् प्राणं कल्याणशोभना। रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी, सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा। आयु रक्षतु वाराही, धर्मं रक्षतु वैष्णवी, यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी।
पुत्रमिन्द्राणि मे रक्षेत् पशुन् मे रक्ष चण्डिके, पुत्रान् रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी।
पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी, तथा राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता
रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं तव चेन तु तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी
पदुमेकं न गच्छेत्तु यदिच्छेच्छुभमात्मनः कवचेनावितो नित्यं यत्र यत्रैव गच्छति तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमा निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृतः पुमान्
इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभं यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः
देवी कला भवेतस्य त्रैलोक्येष्वपराजितः जीवद्वर्षशतं सार्धमपमृत्युः विवर्जितः
नश्यन्ति व्याधयः सर्वे लूता विस्फोटकादयः स्थावरं जङ्गमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्
अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले चराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः सहजाः कुलजामाला डाकिनी शाकिनी तथा अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ब्रह्मराक्षसवेताला कूष्माण्डा भैरवादयः
नश्यन्ति दर्शनातस्य कवचे हृदि संस्थिते मानोन्नतिर्भवेद्राज्ञस्तेजो वृद्धिकरं परं
यशसा वर्धत सोऽपि कीर्तिमण्डित भूतले
जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा यावत् भूमण्डलं धत्ते सशैलवनकारणं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्तति पुत्रपौत्रिकी
देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः
लभते परमं रूपं शिवेन सह मोदते ओ